चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एफआरपी भागवली नाही तर कारखानदारांवर फौजदारी, केंद्राचं स्पष्टीकरण। ऊस गाळप हंगाम संपला असला तरी देशात अजूनही एफआरपीचं गुऱ्हाळ सुरूच आहे। अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकवले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहेत। केंद्र सरकारनं यावर हात झटकले असून जर साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे उसाचे पैसे भागवले नाहीत तर राज्य सरकारला कारखानदारांना गजाआड करण्याचा अधिकार आहे, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत ही स्पष्टोक्ती दिली आहे। देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2017-18 या हंगामात 85,179 कोटी रुपयांची थकबाकी होती, पण यंदाच्या हंगामाअखेर ती 303 कोटींवर आली आहे। यंदाच्या हंगामात 85,355 कोटी रुपये देय होते, त्यातील 67,706 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत। या वर्षाच्या अखेरपर्यंत मागील सर्व थकबाकी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जर कारखान्यांकडून ते शक्य झालं नाही तर राज्य सरकारला कारखानदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मुभा आहे, असं पासवान यांनी स्पष्ट केलं।